नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. दिल्ली स्फोट प्रकरणाचा तपास वेगानं सुरू आहे. राष्ट्रीय तपास संस्था NIA आणि सुरक्षा यंत्रणांनी राष्ट्रीय राजधानी क्षेत्र तसंच जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा आणि कुलगामसह अनेक ठिकाणी मोठी कारवाई केली. या छाप्यात मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त केली असून श्रीनगरमधला डॉक्टर तजामुल मलिक याला ताब्यात घेतलं आहे. कुलगाममध्ये प्रतिबंधित संघटना जमात ए इस्लामी या संघटनेच्या ठिकाणांवर छापा टाकण्यात आला. या स्फोटात वापरलेली कार गेल्या 10 ते 12 दिवसांपासून फरीदाबादच्या अल फलाह विद्यापीठाच्या पार्किंगमध्ये उभी असल्याचं चौकशीत समोर आलं आहे. तपास अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. भूतानचा 2 दिवसांचा दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मायदेशी परतले. त्यांनी आज भूतान नरेश जिग्मे खेसार नामगेल वांगचुक यांच्यासह थिम्पू इथं कालचक्र उत्सवाचं उद्घाटन केलं. वांगचुक यांच्या भेटीत दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी तसंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि अधिकृत निवडणूक चिन्हासंदर्भात आता येत्या 21 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर सुनावणी लवकर घेण्याची विनंती उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षांनी केली होती. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 595 अंकांची वाढ झाली आणि तो 84,467 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 181 अंकांची वाढ नोंदवत 25,876 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.